सुपर हिट्स 93.5 रेड एफएम के
मॉर्निंग नंबर वन पे सौरभ सौरभ मॉर्निंग नंबर वन पे
आज हमारी बात हुई नागपुर के उस रॉकस्टार बंदे के साथ जिसका प्राइमरी मोटो सिर्फ लोगों को हेल्प करना है।
मैं है हितेश दादा मंसूर, एक सामाजिक कार्यकर्ता। पाटण फाउंडेशन एक मित्र होता, कोणाला की महिला बस स्टँडच्या ठिकाणी झोपलेली आहे आणि ते ठिकाणी योग्य नाही आहे, तिथे गेल्यावर चौकशी केली तर घरगुती कारणामुळे निघून आलेली होती। मी फेसबुक लाईव्ह टाकला, त्यामध्ये कमेंट आली, सांगलीचे मुस्तफा मुजावर म्हणून आहे, त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला, ते म्हणजे महिलेला ओळखतो म्हणे। त्यांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी तिचे पती, तिची जाऊ आणि त्या बाईची आई हे सांगली वरून सावनेरला आले।
और इस प्रकार की हेल्प ये कई सारे लोगों को करते हुए आ रहे और बने एक सामाजिक कार्यकर्ता। कैसे क्या वो भी पता चला हमें।
मित्रासोबत भांडण झालेलं होतं खूप मोठं, 15 दिवस मी जेल मध्ये होतो। जेव्हा मी बाहेर होतो तेव्हा 50 मित्र माझ्या सोबत असायचे, पण जेव्हा अंदर गेलो ना एकही मित्र माझ्या घराकडे येऊन नाही बघितलं। माझी बायको मला भेटायला आली तिथे, तेव्हा तिने एकच शब्द सांगितला का कोणीच नाही आलं, फक्त टेस्टिंग टाकाशिवाय। त्यांनी मला या मार्गावर लावलं की हितेश तू अच्छा कुछ तो भी करके बता, आणि मी तेव्हापासून हे सर्व गोष्टीला टॅग करून या सामाजिक क्षेत्रात उतरलो। मी
जिम्मेदारी उठाना और उसे निभाना एक डिफिकल्ट टास्क है जो ये जम के कर रहे हैं भाई। और ये सुन के जहाँ तक आप भी मोटिवेट हो गए होंगे, क्या बोलते हो?
तो सुनते रहो रेड एफएम मॉर्निंग नंबर वन सौरभ के साथ सोमवार से शनिवार सुबह 7 से 11 सिर्फ 93.5 रेड एफएम पर। बजाते रहो
मॉर्निंग नंबर वन शो पर। आरजे सौरभ ने क्या किया, मिस किया तो डाउनलोड करके इंस्टॉल करो रेड एफएम इंडिया ऐप एंड लिसन टू द पॉडकास्ट सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो।